இதம் ஞானமுபாஸ்ரித்ய மம சதர்மம் ஆகதாஹ சர்கேபி நோபஜாயந்தே பிரளயே நவ்யசந்தி ச. जे माझिया नित्यता तेने नित्य ते पंडुसुता परिपूर्ण पूर्णता माझियाची. मी जैसा अनंतानंदू तैसाची सत्य सिंधू तैसेची ते भेदू उरेचिना. जे मी जेवडे जैसे ते तेची झाले तैसे घटभंगी घटाकाशे आकाश जेवी. नातरी दीप मूळकी दीप शिखा अनेकी मीनली या अवलोकी होय जैसे. अर्जुना तयापरी सरली द्वैताची वारी नांदे नामार्थ एकाहारी मी तू विणे. येणे चिपैका जै पहिले सृष्टीचे जुंपणे तेही तया होणे पडेचिना. सृष्टीची सर्वादी यया देहाची नाही बांधी ते कैसे प्रळयावधी निमतील. म्हणोनी जन्मक्षया अतीत ते धनंजया मी झाले ज्ञान या अनुसरोनी. ऐसी ज्ञानाची वाढी वानिली देवे आवडी देवीची पार्थाही गोडी लावावया. तव तया झाले यान सर्वांगी निघाले कान सपाई अवधान आतलापा. आता देवाची ऐसे जाकळी जत असे वरसे जे निरूपण आकाशे वेटाळेना. मग म्हणेगा प्रज्ञाकांता उजवली आजी वक्तृत्वता जे बोला एवढा श्रोता जोडलासी. तरी एकू मी अनेकी गोविजे देह पाशकी त्रिगुणी करणे परी. कैसा क्षेत्र योगे विये ये जगे ते परिस सांगे कवणे परी. पै क्षेत्र येणे व्याजे या लागी हे बोलीजे जे मत्संग बीजे भूती पिके.
स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर संत. या लागी शत जर्जर नावे रिगोनी केवी निश्चिंत होवावे. कैसेनी उघडिया असावे शस्त्रवर्षी. अंगावरी पडता पाषाण न सुवावे केवी वोडण. रोगे दाटला आणि उदासपण वोखदेसी. जेथ चहूकडे जळत वणवा तेथून न निगिजे केवी पांडवा. तेवी लोका येऊनी सोपत रवा केवी न भजीजे माते. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. अनित्यम असुखम लोकम हा अनित्य आणि असुख असा मृत्युलोक तिथे जन्माला आला हेच तर खरा, पण कधी कधी असं होतं की हे जे भगवंतांचे शब्द आहेत ते शब्द आपल्या कानामधून आत शिरून जो आवश्यक तो परिणाम करतच नाहीत। या लोकाला अनित्य म्हणा किंवा असुख म्हणा, त्याचा जितपत परिणाम भगवंतांना अपेक्षित आहे तितपत परिणाम होतच नाही। काही केल्या त्याची तीव्रता आपल्याला कळत नाही। असं होण्याची शक्यता असते की हा लोक अनित्य आहे तर ठीक आहे, त्यात वेगळं काय सांगितलं? आम्हाला माहिती आहे हा लोक अनित्य आहे, ज्या अर्थी आमचे पणजोबा आत्ता नाहीयेत, आमचे आजोबा आत्ता नाहीयेत, त्या अर्थी हा लोक अनित्य आहे। जेव्हा रामकृष्ण ते आले गेले, रामकृष्णांसारखे आले आणि गेले, तेव्हा भगवंतांनी अनित्य आहे हा लोक असं म्हटल्यामुळं आमच्या मनावर तितका जबरदस्त परिणाम होतच नाही। जोपर्यंत आम्हाला झळ लागत नाही तोपर्यंत हा अनित्य आहे आणि असुख आहे असं म्हणून आम्हाला काही त्याचं वाटत नाही। माझ्या ओळखीच्या एक भगिनी मला म्हणत होत्या, त्यांचे यजमान अतिशय सरळ मार्गी, सरळ वर्तनी, कधीही काही खोटं त्यांनी केलं नाही, धार्मिक, जे काही त्यांच्या घरामध्ये पूर्वापार चालत आलेलं ते मोठ्या प्रेमभरानी प्रेमभावानी करणारे, कोणाला कधीही फसवलं नाही, त्या स्वतः देखील पौरोहित्य करणाऱ्या, बरीच स्तोत्र वगैरे पाठ पूजा अनेक प्रकारच्या कशा ते सांगू शकणाऱ्या, पौरोहित्य देखील करू शकणाऱ्या अशा शंकराचे भक्त असे माझे यजमान गेले, केवढा अन्याय असं म्हणाल्या, केवढा अन्याय, इतके ते चांगले होते आणि ते जावेत असं म्हणाल्या। मी सुद्धा इतक्या ठिकाणी चांगल्या रीतीने पूजा सांगितली, सगळ्यांचं चांगलं इच्छिलं, मी म्हटलं असा अन्याय काही फक्त तुमच्या एकट्यांवर झालेला नाही, सुरुवातीला त्यांना मी खूप समजावून सांगितलं आणि मग असं म्हटलं की असा अन्याय घराघरात झालेला आहे, कितीतरी सात्विक लोक, तुमचे यजमान जसे आणि जितके सात्विक होते ते सगळे मृत्यूपंथाला गेलेले आहेत आतापर्यंत, हो म्हणे पण त्यांचं चुकलेलं काय होतं? असं होतं की जेव्हा स्वतःवर येऊन ठेपतं तेव्हा आपली कर्म इतकी इतकी मोठी महत्कर्म आपण केली असं वाटायला लागतं। आमच्यासारखे सात्विक, आमच्यासारखे पुण्यवान, आमच्यासारखे विद्वान, आमच्यासारखे शुचिरभूत, आणि त्यांना आणि असं दुःख यावं? त्याच्या दरबारात न्याय नाही, त्याच्या दरबारात दुःख आहे हे माहीत होतं, पण असं एवढं मोठं दुःख यावं? विवेकच करायला पाहिजे। त्यांना मी हाच श्लोक तेव्हा सांगितला, त्या म्हणाल्या ते सगळं जरी बरोबर असलं तरी देखील असं होतं. ते सगळं जरी बरोबर असलं तरी म्हणजे काय? आपण असे कोण लागून गेलो? अनित्य आणि असुखकारी असा हा लोक आहे हे समजलं की तडक भजस्व माम हे करायला पाहिजे. ते तितकं करत नाही. पौरोहित्य करता, आत्मदर्शना करता, लोकांच्या घरी पूजा सांगता, वास्तुशांत लग्न लावता, सत्यनारायण करता, तुमच्या स्वतःच्या कल्याणाकरता करता का तुम्हाला एक विद्या येते आहे तर ती हे करून त्याच्यातून पैसे मिळवायचे म्हणून करता? जर प्रत्येक कर्मांची चांगली छाननी केली तर असं लक्षात येतं की स्वतःकरताच सगळं करत होते. असं काही नव्हतं की खूप चांगलं जरी जीवन असलं तरी हे केवळ परमात्म प्राप्ती म्हणून जगत होते. आणि केवळ परमात्म प्राप्ती म्हणून जर जगत असेल तर हा लोक अनित्य आणि असुखकारीच आहे. भजस्वमाम हेच भगवंत म्हणतायत. याच्या अनित्यतेचा झटका प्रत्येकाला बसणारच आहे. असुखकारी असं हे जे इथलं जीवन आहे तर ते प्रत्येकाच्याच वाट्याला येणार आहे. शंभर ठिकाणी भोग पडलेली नाव आणि निश्चिंतपणाने पहुडलायस हा तुझा दोष आहे. तू त्याच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करायचा त्याच्याऐवजी तू तिथंच मस्त जर पडून राहिलास तर कधीतरी ती नाव स्वतः बुडणार आणि तुला देखील बुडवणारच. तुला कळत नसेल तर हा तुझा प्रश्न आहे. कैसेनी उघडिया असावे शस्त्रवर्षी. शस्त्राचा वर्षाव होतो आहे. उघड्या अंगाने वावरतो आहेस. अवतीभोवती शस्त्राचा घात आघात होतो आहे. तुझ्या अंगावर एखादा येणारच. तू उघड्या अंगाने फिरतो आहेस, कवच घातलेलं नाहीस, हा तुझा प्रश्न आहे. गोंदवलेकर महाराज म्हणत असत की थंडी जी आहे त्या थंडी करता तर काही आपण करू शकत नाही. आपल्यापुरती बंडी घालणं एवढं आपलं काम आहे. आपल्यापुरतं थंडीतून संरक्षण करणं एवढं आपल्या हातात आहे, तेवढं करायचं. नामाची बंडी घातली म्हणजे झालं. आहे हे अशाच प्रकारचं आहे आणि ते तसंच राहणार आहे. अंगावरी पडता पाषाणनं सुवावे केवी वोडणं. दगडांचा मारा होतो आहे तर तो मारा चुकवण्यासाठी म्हणून, काहीतरी आडोसा म्हणून ढाल त्या अडवण्यासाठी काही घेतलं पाहिजेच. रोगे दाटला आणि उदासपण वोख देसी. रोगानी जर्जर झालेला आहे आणि औषध घेण्यामध्ये मात्र औदासीन्य आहे. कितीतरी मंडळी असतात की त्यांना माहीत असतं वेळेवरी उपचार करत नाहीत. तुम्हालाही असं सांगणारे लोक भेटले असतील की ऍसिडिटीमुळे अल्सर आहेत पोटात. औषध नाही, बघू काय होईल. दुखणं वाढत जातं याच्याविषयी सावधताच नाही, औदासीन्यच आहे. ज्ञानेश्वर महाराजांना आश्चर्य वाटतंय की औषधाच्या ठिकाणी औदासीन्य आणि रोग तर आहे याची माहिती आहे. जेथ चहूकडे जळत वणवा तेथून न निघिते केवी पांडवा. चहो बाजूला वणवा लागलेला आहे तर त्या ठिकाणाहून बाहेर पडायचं का तिथंच अजून आत आत जिथं वणवा नाहीये अशी, पण त्याच्याच अंतर्गत
असं कुठेतरी जाऊन लपायचं।
तेवी लोका येऊन सोपद्रवा, फार उपद्रवकारी असा हा लोक आहे, दुःखरूप आहे। केवी न भजीजे माते, मला का म्हणून भजत नाहीत। अगा माते न भजावया लागी, कवण बळपा आपुलिया अंगी। आपल्या स्वतःच्या अंगाच्या अंगामध्ये, आपल्या स्वतःमध्ये असं कोणतं बळ आहे असं वाटतं आहे स्वतःच असं। खरं म्हणजे आपलं बळ ही कल्पना इतकी चुकीची आहे, ते शारीरिक बळ देखील आपण जन्माला जेव्हा आलो तेव्हापासून आतापर्यंत जे काही आपलं वय असेल आणि जो काही आपला देह असेल स्वामीजी म्हणत असत की लहानपणापासून तुम्ही जेवढं खाल्लं तेवढंच बाजूला, तेवढंच त्याच क्वांटिटीचं जर बाजूला काढून ठेवलं तर गोडाऊनच्या गोडाऊन भरून जातील असं म्हणत असत। आणि तुझं वजन 60-70-80 किलो, काय बळ कमावलंस? मोठीची मोठी गुदामं भरून जातील इतकं खातो। जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत ते सगळं जातं कुठं? तुझ्या अंगात अशी शक्ती जी तुझी शक्ती म्हणून म्हणतो ती काय आहे आणि किती आहे? अगा माते न भजावया लागी, कवण बळपा आपुलिया अंगी। जे काही आपलं बळ म्हणून आहे तर ते देखील बाहेरच्या कित्येक पदार्थांवर पोचलेलं असं आहे। आपलं स्वतःचं असं काही बळ नव्हतं घेऊन आलेलो, अनेकांनी आपल्याला घडवलेलं आहे। बौद्धिक बळ देखील, शारीरिक बळ देखील, मानसिक बळ देखील काही संस्कारांमुळे मिळालेलं आहे, स्वतःचं काही नाहीये। आणि जेवढं दिलं गेलं तेवढं आणि जे तुझं बळ आहे तेवढं याच्यात फार व्यस्त प्रमाण आहे। फार मोठं दिलं गेलं आणि तू फार थोडं सांभाळू शकलास, आणि ते बळ देखील राखता येत नाही। काही घरी की भोगी निश्चिंती केली, जेणेकरून निश्चिंत झालास असे कोणते भोग तू भोगतो आहेस? कोणता भोग असा आहे की जो भोग मिळाला म्हणजे तू निश्चिंत व्हावास? खाण्याचा एखादा पदार्थ का फक्त जीवनभर जन्मभर खाणं एवढ्या एका भोगाने तू निश्चिंत होशील? कपडे, ना तरी विद्या की वयसा, यया प्राणी आसी हा ऐसा, मज न भजता भरवसा सुखाचा कोण? का विद्येमुळं अशी निश्चिंती लाभलेली आहे का वयामुळं? वयामुळे याचे दोन अर्थ होतात, सध्या तरुण वय आहे म्हणून निश्चिंत आहेस की काय? का चांगला वयानी परिपूर्ण झालेला आहे 70-80-90 वर्षांचा, ही काही निश्चिंतीची गोष्ट आहे? भोग, त्या भोगाला कारण असलेलं स्वतः जवळचं धन, विद्या, त्या विद्येमुळे देखील काय
तर विद्येचा उपयोग करून धन मिळवणं, धनांनी भोग भोगणं, उत्तम शरीर, कष्ट करणं, पैसे मिळवणं, भोग भोगणं, शेवटी सगळं कशा करता करतो? खूप आवड आहे म्हणून एखादी कला शिकतो. आता या कलेचा उपयोग करावा म्हणून पैसे मिळवतो, पैसे मिळवून भोग भोगतो. निरनिराळे गुण आहेत, निरनिराळे छंद आहेत. जाऊन आला हिमालयात, पाहून आला, खात्री झाली की उत्तम प्रवास करू शकतो. मग असं लक्षात आलं की आपण आपल्या 10 मित्रांना जर घेऊन गेलो, त्यांचंही पाहणं होईल, आपल्यालाही पैसे मिळतील. आवड ही आवड सगळी शेवटी पैशाकडे घेऊन जाते. मग एक कंपनी काढतो की चला हिमालयात, वेगवेगळे ग्रुप करतो, घेऊन जातो, त्यांच्याकडून पैसे मिळवतो, पैशांनी भोग भोगतो. म्हणून विद्या, सर्व प्रकारची विद्या, वेद पाठ आहेत, तोंड पाठ, वेगवेगळ्या जे पाठ, घनपाठ, अशा प्रकारे मी या कशाची चेष्टा करत नाहीये, कृपा करून लक्षात घ्या. कारण वेदाबद्दल बोलतोय ते तर आपल्याला पूज्यच आहेत. दूषण देण्याचा असा कोणताही हेतू नाही, पण मोठ्या कष्टाने ते सगळं पाठ केलं. ते जसं पाठ केलं तसं म्हणून दाखवलं, खूप लोक आश्चर्यचकित झाले. दक्षिणा मिळाली, त्या दक्षिणेचं काय केलं? घर बांधलं, भोग भोगले. नक्की कशाचा आणि किती उपयोग आहे आणि आपण कशामुळे काय करतो आहोत याची कोणतीच शुद्ध नाही. ना तरी विद्या की वयसा, या प्राणीयासी हा ऐसा, मज न भजता भरवसा सुखाचा कोण. एक जण मला भेटले, ते म्हणाले की मी या संस्थेमध्ये, ज्या संस्थेमध्ये ते जनरल मॅनेजर झाले, मी क्लार्क म्हणून लागलेलो होतो आणि मला वाटायचं की आई शपथ, मॅनेजर होणं म्हणजे किती मजा आहे असं मला वाटायचं. मॅनेजर झालो कालांतराने. मला वाटायचं मॅनेजर त्याच्यापेक्षाही वरच्या पदावर गेलो तर किती सुख आहे, मी त्याच्याही पुढच्या पदावर गेलो. असं करत करत मी जनरल मॅनेजर झालो. पण माझ्या असं लक्षात येतं की जनरल मॅनेजर झालो तरी देखील माझ्यामध्येही काही फरक पडलेला नाही आणि मला मिळणाऱ्या सुखामध्येही काही फरक पडलेला नाही. माझ्याबरोबरच माझा एक मित्र ऐकायला बसलेला होता हे सगळं. एक प्रकारे ते कबुली जबाब दिल्यासारखे बोलत होते की काही नाही, याच्यात ही नुसती पदं आहेत असं मला वाटतं. जबाबदाऱ्या वाढल्या, कामाचं स्वरूप बदललं. तर माझ्या बरोबरचा माझा मित्र म्हणतो, असं कसं म्हणता, तुम्ही क्लार्क होता तेव्हा सगळ्यांचं ऐकत होतात आणि जनरल मॅनेजर झालात तेव्हा सगळे तुमचं ऐकतात. ते म्हणाले, भ्रम आहे. तुला तसं वाटत असेल तर तो भ्रम आहे. एक तर कोणी ऐकत नाही, ऐकलं तर नाईलाजानी ऐकतात, आणि आपल्याला जे घडवायचं असतं ते बरोबर अयशस्वी करून दाखवतात. मला फार जागरूक राहायला लागतं. याच्यात कोणतंही सुख नाही म्हणाले. पण तरी देखील याच्यात सुख आहे असा देखावा मात्र मोठा निर्माण केला जातो, हे तितकंच खरं आहे. विद्येमध्ये सुख आहे, विद्या मिळाली की फार मोठी गोष्ट घडली असा देखावा मात्र जरूर निर्माण केला जातो. कोणत्याही प्रकारची विद्या, कला, सत्तेचंही तेच आहे, पदांचंही तेच आहे. कारण एवढ्या वाटचालीनंतर आपण फसलो हे सांगायला कोणी तयार होत नाही, हे कबूल करायला कोणी तयार होत नाही. एक गोष्ट मी वाचलेली होती की जवळपास 300 फूट लांब आणि 15 फूट रुंद आणि 10 फूटच उंच असलेली अशी काड्यापेटी कशी असावी, तशी एक मोठीच्या मोठी खोली बरॅक जशी असावी तशी बराकच होती. आणि अगदीच रुग्णाईत झालेले ज्यांना आता कसली जीवनाची आशा नाही अशा मंडळींना तिथे भरती केलं जायचं. ते दुःखात पिचलेले, धड उजेड नाही, धड हवा नाही, फक्त मृत्यूची वाट पाहिजे, असे कितीतरी बेड तिथे होते, एकाला एक लागून एकासमोर एक. मध्ये एक 3 फुटाचा पॅसेज आणि दोन्ही बाजूला 2 कॉट आणि अशा कित्येक. तिथे एक नव्यानी भरती झाला पेशंट, लोकांनी आणून सोडला घरातल्या लोकांनी की याची कोणतीही आशा नाही, असं एक ठिकाण आहे असं कळलं की जिथं मृत्यूची वाट पाहिली जाते तर याला ठेवा. म्हणजे आपल्यासारख्यांना, आपल्यासारख्यांची मुलं असं करतात हे तिराईताचं ऐकू नका, ऐकताना देखील याला इथं ठेवा, ठेवून घ्या. आणि तो चौकशी करायला लागला. तिथं असलेले जे लोक होते ते म्हणाले की इथून हळूहळू पुढे जाता येतं, जशा पुढच्या जागा रिकाम्या होतात तसं आपले बेड बदलत बदलत पुढे जातात. पण त्याला सांगितलं की मी असं ऐकलेलं आहे एका त्याच्या बरोबरीच्या पेशंटनी की सर्वात शेवटच्या टोकाला ज्या 2 कॉट आहेत तिथं मात्र फार सुंदर दृश्य आहे, तिथं फार छान आहे सगळं. अगदी शेवटी शेवटी का विहीन आपण आल्हाददायक वाटावं असं फक्त या बरॅकमध्ये तिथंच आहे, त्याच 2 कॉट. आणि सगळ्यांची अशी इच्छा होती की आपण आज ना उद्या तिथं पोचावं, मरायलाच आलेले आहोत पण तिथं पोचावं. आणि जवळपास 4-5 वर्षांच्या प्रतीक्षेनी तो त्या शेवटच्या कॉटवर गेला की ज्या कॉटची तो अपेक्षा करत होता की इथं गेल्यानंतर फार चांगलं आहे. तिथं गेल्यावर त्याच्या समोर जो पेशंट होता त्याला त्यांनी विचारलं की इथं नक्की काय चांगलं आहे, जे तिकडं सुरुवातीच्या टोकाला होतं तसंच इथं आहे. तो म्हणाला हळू बोल, इथं अशी वदंत आहे, सगळ्यांना असं माहीत आहे की ही जागा फार चांगली आहे आणि या जागेच्या पुढं फार सुंदर सुंदर दृश्य आहेत. आणि त्या तऱ्हेने सर्वांच्या दृष्टीने आपण भाग्यवान आहोत. कोणाला सांगू नकोस की इथंही काही नाहीये, इथेही काही नाहीये हे कोणाला कळून देऊ नकोस. तूही माझ्यासारखाच म्हण की वा काय छान, काय छान, की जे इथपर्यंत जाईल आणि ते लोक ऐकतील म्हणतील की आपण त्या ठिकाणी कसे जाऊ. खरं म्हणजे आपण मरायला इथं आलेले आहोत. विद्येचंही असंच आहे, धनाचंही असंच आहे. उठावा तर पुष्कळ करता येतो, खूप विद्यावान मनुष्य स्वतःला भाग्यवान समजतो, सत्तावान मनुष्य स्वतःला भाग्यवान समजतो. त्याला खरं माहीत असतं की याच्यात काय भाग्य आहे, पण बाकीचे सगळे हेवा करतात. तो म्हणतो की कृपा हो, काय भाग्य, खोटं बोलत असतो. माहीत असतं की याच्यात काही भाग्य नाही, सर्वसाधारणच आहे. आणि असं भाग्य भोगणारे, वेगवेगळ्या खुर्च्यांचा अनुभव घेणारे हे ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत सगळीकडे बसलेले आहेत. त्या त्या ठिकाणी त्यांना असं वाटतं की काय मोठं भाग्य म्हणून इथं आलो. आल्यावर कळतं की काय भाग्य आहे, पण लोकांना सांगतात की भाग्यामुळे इथं आलो. ना तरी विद्या की वयसा यया प्राणीयासी हा ऐसा मज न भजता भरवसा सुखाचा कोण सुख कुठून आणणार खुर्ची मिळेल सुख कुठून आणणार पैसे मिळतील सुख कुठून आणणार जमिनी वाढतील नुकतेच मला एक भेटायला गृहस्थ आले ते माझ्या जुन्या परिचयाचे जवळपास 3 बँकांमध्ये जनरल मॅनेजर म्हणून त्यांनी काम केलेलं एका राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ऑफिसर म्हणून होते थर्ड ग्रेड ऑफिसर आणि तिथून त्यांनी ती बँक सोडून वेगवेगळ्या बँकांमध्ये छोट्या बँकांमध्ये ज्या बँकांच्या ब्रँचेस 30-35 अशा तिथं ते एकदम जनरल मॅनेजर म्हणूनच गेले तसे रिटायर झाले रिटायर झाल्यानंतर देखील चांगल्या चांगल्या संधी मिळाल्या एका मुलीचं लग्न झालं ती अमेरिकेत असते एक मुलगी लग्न होऊन मुंबईत असते बायको आणि ते म्हणाले की गेली 6 वर्ष मी बायकोजवळ राहत नाहीये बायकोनी माझ्या घराचा कब्जा घेतलेला आहे शब्द बघा बायकोनी माझ्या घराचा कब्जा घेतलेला आहे मी घरातून बाहेर पडलेलो आहे इथं पुण्याजवळच एका ठिकाणी 2 खोल्यांचा फ्लॅट पूर्वी घेतलेला होता तसे मुंबईत अजून 3 फ्लॅट आहेत भाड्याने दिलेले पण तिथं नको म्हणून मी इथं पुण्याच्या जवळ येऊन राहिलेलो आहे हा नुसता डबा खाण्याचा कंटाळा आलाय मॅच देखील सर्वांबरोबर पाहावीशी वाटते एकटा आहे मुली देखील आईची बाजू घेतात मी 6 वेळेला घरी गेलो माझ्याशी बायको बोलत देखील नाही मी म्हणलं की तुमचा फोन नंबर देऊन जा तर त्या कार्डावर कोणकोणत्या 3 बँकांमध्ये जनरल मॅनेजर होते ते अजूनही छापलेलं आहे मी म्हटलं अहो हे सगळं ते म्हणाले याचा काही उपयोग नाही तुला सांगतो की याचा काही उपयोग नाही पण आता आपण गेलो तर आपल्याबद्दल जरा आदर तर निर्माण व्हायला पाहिजे म्हणून छापलंय तरी भोग्य जात जेतुले ते म्हणाले की बायको डायव्होर्स देत नाही मी त्या घरात जाऊन राहू शकत नाही कारण जाऊन राहिलो तरी मला माझ्या वेळेला जेवण मिळत नाही माझ्या पथ्याचं जेवण ती करत नाही तिला माझ्याशी बोलायची इच्छा नाही तर मी म्हटलं की ठीक आहे पुण्याच्या जवळ राहता तर केंद्रात वगैरे या त्याच्याऐवजी ते म्हणाले मला जरा गाण्याची वगैरे आवड आहे तसा एखादा ग्रुप जर तुझ्या ओळखीचा असेल तर सांग भावगीत जुनी गाणी अशी सगळी मी आवडतो मला आवडतात तर त्या ग्रुपमध्ये मी रमेन असं म्हणतो म्हटलं रमा जर असं रमू शकत असाल कुठं मज न भजता भरवसा सुखाचा कोण जर आठवण झाली तर मला फोन करा मी तुम्हाला नक्की मदत करीन तुमच्या घराच्या ह्याच्यात तर आमच्या अगदी जवळचेच लोक आहेत हे सगळे पण म्हणलं गेल्या 25 वर्षात तुमच्या बायकोची आणि माझी भेट नाही झालेली एकदम जाऊन मी बोलणार कसं नाही तर मी आणि मधुरातही म्हटलो की आम्ही तुमच्या घरी खरं येऊ मुंबईला आणि त्यांच्याशी बोलू काही उपयोग होणार नाही म्हणाले त्याच्याऐवजी मला एखादा वृद्धाश्रम सुचवतो किंवा एखादा चांगला असा कलेचा ग्रुप असेल तुझ्या ओळखीचा तर तिथं जॉईन होईल म्हटलं वा तरी भोग्य जात जेतुले ते एका देहाची या निकिया लागले एवढं असून देखील हे भोग्य जात आहे ते एका देहापशी सगळं येऊन चिकटलेलं सगळ्या प्रकारचे भोग ऐकण्याचे पाहण्याचे खाण्याचे स्पर्शाचे आणि देह तव असे पडले काळाची तोंडी ज्या देहापशी सगळे भोग आणि देहापासून सगळं सुख तो देह मात्र काळाच्या तोंडात पडलेला कधी काळ घेऊन जाईल काही सांगता येत नाही. बाप दुःखाचे केणे सुटले आणि मरणाचे भरे लोटले, ती मृत्यू लोकींची शेवटीले येणे जाहले हाट वेळे. ज्या वेळेला माल सोडवला बाजारात, दुःखाचे केणे सुटले, मालावरची दोरी सोडली आणि माल उघडला, तर तो दुःखरूप मृत्यूच्या मापाने मोजला जाणारा असा माल त्या ठिकाणी नेमकं यांचं जाणं झालं. तिये मृत्यू लोकींची शेवटीले येणे जाहले हाट वेळे, त्या बाजारामध्ये मृत्यू लोकातल्या अगदी शेवटी शेवटी हे खरेदी करायला गेले. आता सुखेसी जीविता कैची ग्राहिकी किजेल पंडू सुता, आता काय देणं घेणं करणार आणि सुख मिळवणार, काय राखुंडी फुंकिता दीपू लागे. किती फुंकर मारली तरी देखील राखुंडीवर तिथं ठिणगी कशी निर्माण होणार, स्फुल्लिंग कसा निर्माण होणार आणि दिवा कसा लागणार. राखुंडी फुंकत बसलाय, दिवा लागावा या अपेक्षेने. अगा विषाचे कांदे वाटूनी जो रसू घेईजे पिळूनी, विषाचा कांदा तो वाटून त्याचा रस काढला पिळून, तया नाम अमृत ठेवूनी जैसे अमर होणे. आणि जो रस काढला त्याला अमृत असं नाव बाटलीवर दिलं आणि ते पिऊन अमर होण्याची अपेक्षा जो धरतो आहे, असा देखील विषाचा कांदा वाटून रस पिणारे लोक आहेत. फार फार पूर्वी कॉलेजमध्ये असताना आमच्या वाड्यातल्या माझ्या एका मित्रांनी डायझोनच्या 3 बाटल्या प्यायल्या मरायचं म्हणून. जवळचा मित्र, वाड्यातलाच मित्र, त्याला ऍडमिट केला आणि जवळपास तो 8 दिवस होता दवाखान्यात. ते सगळं पचन संस्थेतून सगळीकडे फिरून वेगवेगळ्या ठिकाणी विपरीत विचित्र परिणाम करून पचून आणि त्याला अँटीडोस डॉक्टर देतात आणि ते सगळं बाहेर काढायचा प्रयत्न करतात. तशा प्रकारे तो 5 दिवस जवळपास बेशुद्ध होता, शुद्धीवर नव्हता. आम्ही मित्र त्याला भेटायला गेलो, त्याचा भाऊ शेजारी बसलेला, बहिणी बसलेल्या, आई नोकरी करत असे, मधून अधून आई तिथं असायची. आम्ही जवळपास रोज सकाळ संध्याकाळ जायचो. तो बराहून बाहेर आला तेव्हा मला म्हणाला की मक्या, तू जेव्हा शेवटी 2-3 आलास तेव्हा माझे मी डोळे उघडू शकत नव्हतो पण मला ऐकू येत होतं बरं का सगळं. तेव्हा त्याचा भाऊ म्हणत होता की यांनी इतका त्रास आतापर्यंत आम्हाला दिला, हा मेला असता तरी बरं झालं असतं. त्याच्या उशाशी बसून त्याचा भाऊ म्हणत होता की या सत्यांनी इतका आम्हाला छळलेला आहे आतापर्यंत. आताही म्हणाला की केस नको, आपण चांगल्या घरातले लोक म्हणून पोलिसांना पैसे द्या, डॉक्टरांना जास्त पैसे द्या, याला वाचवा. आणि यांनी म्हणाला हे असलं काहीतरी विचित्र करून ठेवलं, हा मेला असता तरी बरं झालं असतं, आता हा वाचायची लक्षण आहेत असं डॉक्टर म्हणतात. असं त्याच्या उशाशी बोलून तो म्हणाला की मला हे सगळं समजत होतं, मी मरण्यासाठीच केलं होतं पण आता मी वाचत होतो, मला बोलता येत नव्हतं. हळूहळू करून तो झाला, तो शुद्धीवर आला, मरणाची गोष्ट विसरला. अगा विषाचे कांदे वाटूनी जो रसू घेईजे पिळूनी, तया नाम अमृत ठेवूनी जैसे अमर होणे, तेवी विषयांचे जे सुख ते केवळ परम दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे। कितीही सेवन केलं तरी हे दुःख संपत नाही। काशीस खांडूनी आपुले, पायींच्या खती बांधिले, तैसे मृत्यू लोकींचे भले आहे आघवे। काय कडक लिहिले ज्ञानेश्वर महाराज, अशाही भाषेत लिहू शकतात फक्त या ठिकाणी आहे बरं का। पायाची जखम बरी व्हावी म्हणून, गुडघ्याची जखम बरी व्हावी म्हणून एखाद्याचं मस्तक कापून त्याचं पोटीस जसं त्या जखमेवर बांधावं, तैसे मृत्यू लोकींचे भले आहे आघवे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। तसं इथलं सगळं फार भलं अजब आहे। आणि मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जाईल कवणाची ये श्रवणी, कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळांच्या। मृत्यू लोकाच्या ठिकाणी सुखाची कहाणी ऐकी जाईल कवणाची ये श्रवणी, कोणाकडून श्रवण करताना ऐकली जाईल। कारण सर्वजणच अंथरुणावर इंगळ इंगळांच्या म्हणजे निखाऱ्याच्या अंथरुणावर सर्वजण आहेत। खरं इंगळ म्हणजे निखारा, पण मोठ्या विंचवाला देखील इंगळ म्हणतात, कारण तो चावतो तो आगीसारखा असा त्रास देतो, त्याचं विष आगीसारखं बाजतं। ते नाथांचं भारुड आहे ना, इंगळ म्हणजे मोठा विंचू। ज्या ठिकाणी असे मोठे मोठे विंचू आहेत अथवा निखारे आहेत, अशा अंथरुणावर झोपण्यासारखं आहे जिये लोकींचा चंद्र क्षयरोगी। या मृत्यू लोकांमध्ये ज्यांचा चंद्र आहे, या मृत्यू लोकांत पृथ्वीवर पृथ्वीचा जो चंद्र आहे तोच क्षयरोगी आहे। पौर्णिमेपासून प्रतिपदेपर्यंत तो त्याला क्षय होऊन जातो आणि तो कमी कमी होऊन अवसेत तो नाहीसा देखील होतो। ज्यांचा चंद्र देखील पूर्ण नाही, चंद्र हा सुखाचा कारक आहे ना, कोण ज्योतिष जाणणारे आहेत मनाचा कारक। तर चंद्र जर क्षयरोगी असेल तर मन देखील क्षयरोगीच राहणार। जर तो मनाचा कारक, कुठे गेले अभय कुमार, इथं असतील ना ज्योतिष, कुठे तो आहेत आहेत, बरोबर आहे ना। मनाचा कारक चंद्र जर क्षयरोगी तर मन क्षयरोगी असणारच। जे लोकींचा चंद्र क्षयरोगी, जेथ उदयो होय असता लागी, तीच गोष्ट ज्ञानेश्वर महाराज सुखाचं वर्णन करताना असत उदयाकरता होतो असं सांगतील। पण आपल्या मनावर हे ठसावं म्हणून ते निराशावादी नाहीयेत, आपल्याला समजत नाहीये अनित्यम असुखम लोकम म्हणून हे असं वर्णन ते करतायत। कुठेतरी आपल्या आत जावं म्हणून प्रत्येक उदय हा असता करता होतो आहे। केवढल्ली साम्राज्य ब्रिटिशांचं साम्राज्य तर त्याचं वर्णन असं करत असत की त्यांच्या साम्राज्यावर सूर्यास्त होतच नाही, कारण सूर्य ज्या ज्या ठिकाणी असतो त्या त्या ठिकाणी त्यांचं साम्राज्य असतच असतं। कुठं ना कुठंतरी भूभागावर ब्रिटिश आहेतच, ब्रिटिशांची सत्ता आहेच। आता त्यांच्या देशातच असं आहे की कित्येक दिवस असे जातात की सूर्यच दिसत नाही. साम्राज्याचं तर द्या सोडून, पण त्यांच्या आता देशावरच सूर्य उगवत नाही. उन्हाळ्याला ते इतकं महत्व देतात, उन्हाळ्यात सूर्यदर्शन होतं म्हणून आनंदित होऊन जातात. दुःख लेऊनी सुखाची अंगी सळीत जगाते. दुःख हे शरीर आणि सुखाचं केवळ अंगडं टोपडं, सुखाचा केवळ अंगरखा, दुःखाच्या शरीरावर सुखाचा अंगरखा असं असल्यामुळं त्या व्यक्तीला सुखाचे कितीही अंगरखे घातले तरी सल कायम राहतो, छळ आहे हे कायम वाटत राहतं. जेथ मंगळाची या अंकुरी, सवेची अमंगळाची पडे पोहरी. जे जे म्हणून मंगळ समजलं जातं, त्या मंगळाच्या अंकुरण्याबरोबर मंगळ निर्माण होत आहे असं वाटेपर्यंत सवेची अमंगळाची पडे पोहरी, अमंगळाची कीड, अमंगळाचं आच्छादन त्याच्यावर येतं. आपण काय काय मंगळ म्हणून समजतो? मुलगा झाला मंगळ झाला, समजतो की नाही? प्रत्येकाचाच मुलगा अमंगळ असं काही निर्माण करेल असं नाही, पण विवेकानी ज्ञानेश्वर महाराज पाहायला सांगताहेत. विवाह झाला शुभ मंगल असंच आपण म्हणतो, जिथून सगळ्या दुःखासुखाच्या कहाण्या सुरू होतात. मंगळ जिथं अंकुरतो तिथंच अमंगळाची कीड सुरू झालेली असते. अंकुर जिथं असतो तिथं कीड सुरू होते. आणि पत्रिकेत जर मंगळ असेल तर पुन्हा अभय कुमार, पत्रिकेत जर मंगळ असेल, नुसता नावाचा मंगळ, लोक इतके इतके वैतागतात काही काही की पत्रिका बदलून टाका म्हणतात. तो मंगळ दिसायला देखील नको. जिथं तो आहे म्हणजे मंगळ आहे असं समजलं जातं, त्याला दुसरीकडे कुठेतरी टाका म्हणतात. कारण याला नुसतंच मंगळ म्हणायचं, हा मंगळ आहे असं म्हटलं की मुलीचं लग्नच होत नाहीये, मुलाचं लग्नच होत नाहीये. मृत्यू उदराची या परिवरी गर्भू गिवसी. बापरे, उदराच्या जमिनीत असतानाच गर्भाला शोधत मृत्यू येत असतो. ही दुःख आहेत संसारातील. त्याला जन्माला येण्याचा अधिकार देखील मिळेलच असं नाही. जे नाही तया ते चिंतवी, तव तेची नई जे गंधर्वी, गेली याची कवणे गावी शुद्धी न लगे. जे नाही नको नको त्याची त्याच्याबद्दल चिंता निर्माण करतो आणि याची चिंता चालू असेपर्यंत यमदूत घेऊन जातात. आणि कुठं गेला, गेली याची कवणे गावी शुद्धी न लगे. कुठं गेला कोण जाणे, होता दिसत होता. कित्येकांना असा प्रश्न पडतो की आमचा मुलगा गेला कुठं, मृत्यू झाला म्हणजे कुठं गेला, आमची आई गेली कुठं, परत येईल ना, कशा स्वरूपात येईल, कुठं असेल. अगा दिवसिता आघविया वाटी, परतले पाऊलची नाही किरीटी आणि ते कुठं गेले त्यांच्या वाटा शोधण्यासाठी म्हणून जे गेले त्यांचं परतलेलं पाऊल कोणीही पाहिलेलं नाही, त्यांना शोधायला जे गेले तेही गायब झाले. सैंघ निमालियांची या गोठी ती पुराणी जेठींची आणि जे सगळे नाहीसे झालेले आहेत ज्यांची जीवन संपलेली आहेत त्यांच्या जीवनाच्या कथा म्हणजे यांची पुराणं होऊन गेलेली आहेत, त्यांची पुराणं गात बसलेले आहेत. सगळे मृत्यू पावलेले, कोणीही अस्तित्वात नाही, ती पुराणं म्हणून मोठ्या रोचकतेने ते वाचतात, ऐकतात, पाहतात. जेथींची अनित्यतेची थोरी करीतया ब्रह्मयाचे आयुष्य वेरी. अनित्यतेची थोरवी जर वर्णन करायची झाली तर ब्रह्मदेवाचं आयुष्य देखील संपून जाईल. कैसे नाही होणे अवधारी निपटून या. ब्रह्मदेवाचं आयुष्य संपलं तरी देखील अनित्यतेचं वर्णन इथलं संपत नाही. ऐसी लोकींची जीए नांदणूक तेथ जन्मले आधी जे लोक अशा लोकांमध्ये दुःख लोकांमध्ये दुःखालयम अशाश्वतम जणू दुःखाचं घर असलेलं अशाश्वत ऐसी लोकींची जी नांदणूक तेथ जन्मले आधी जे लोक त्या जन्माला आलेले आहेत. आता वस्तुस्थिती आहे, आपला जन्म झालेला आहे आणि आपलं जीवन चाललेलं आहे. तयांची निश्चिंतीचे कौतुक दिसत असे. ते काय निश्चिंतपणाने जगतायत त्याचं फार मोठं कौतुक वाटत. मला असं वाटतं की पुण्यात होणाऱ्या बारशांना डोहाळ जेवणांना वास्तुशांतींना मुंजींना लग्नाला ज्ञानेश्वर महाराज उपस्थित राहत असतील आणि हे त्यांनी लिहिलं असेल. काय निश्चिंतपणाने सोहळे साजरे करतायत यांच्या निश्चिंततेचं फार मोठं कौतुक वाटतं असं ते म्हणतात. त्या काळात देखील माझी अशी कल्पना इथली सगळी चांगली चांगली कार्यालय असतील तिथं तशीच भोजन मिळत असतील आणि अतिशय उत्तम पेहराव केलेले अंगाला सेंट वगैरे लावलेले अत्तर लावलेले असे लोक त्यांनी पाहिले असतील नटून थटून आलेले आणि यांच्या निश्चिंततेचं कौतुक त्यांना वाटत असेल की काय निश्चिंत पुढचा क्षण माहीत नाही. पै दृष्टा दृष्टाची जोडी लागी भांडवल न सुटे कवडी जेथ सर्वस्वे हानी तेथ कोडी वेचिती गा. दृष्टा दृष्ट जोडण्यासाठी म्हणून कवडीचा खर्च करायला देखील मागं पुढे पाहतात, कवडी वेचायला देखील मागं पुढे पाहतात. दृष्ट आणि अदृष्ट म्हणजे इह आणि पारलौकिक सुख त्याची जोड होण्यासाठी पारमार्थिक द्या सोडून आध्यात्मिक द्या सोडून काही धार्मिक गोष्टी करायच्या जरी झाल्या तरी देखील भांडवल न सुटे कवडी हे गुरुजी किती 5000 करायला तयार आहेत आणि हे 3500 करायला तयार आहेत. बघा कोणी 2000 करतोय का. त्या ठिकाणी भांडवल कवडीचं देखील द्यायला तयार नाहीत. कित्येक जण तर विधीवर पैसे द्यायला लागतात म्हणून विश्वासच ठेवत नाहीत. सगळी लुटालूट आहे म्हणतात. दृष्टा दृष्टाची जोडी लागी भांडवल न सुटे कवडी म्हणून श्राद्धावर विश्वास ठेवत नाहीत, म्हणून पक्षावर विश्वास ठेवत नाहीत. का तर गुरुजी लुटतात, पैसे काही झाडाला आलेत काय असं म्हणतात. जिथं सर्वस्व हानी तिथं कोडी वेचिती का, आणि जिथं सर्वस्वांची हानी होणार आहे तिथं चार लोक जाऊन 1600, 2000, 2500 बिल जेवणाचं करून बाहेर येतात. खरं म्हणजे त्या जेवणाने यांचीच हानी होणार आहे. अशी जेवण जेवत जेवत कोट्यावधी रुपये खर्च करायला तयार होतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जेवण हे एक उदाहरण झालं. जो बहुवे विषय विलासे गुंफे तो म्हणती वाई पडिला सापे, सांप्रत तो फार मोठ्या सुखात आहे असं त्याच्याबद्दल म्हणतात. ज्याच्या अवतीभोवती फार विषय विलास त्याच्यासारखा सुखी माणूस नाही असं सगळे कल्पना करतात. तेच ते शेवटच्या टोकाचे जे लोक आहेत ते सुखी त्यांना सगळे अलीकडचे म्हणतात की फार मोठा विषय विलास आहे. त्याच्यात ज्यांच्या ठिकाणी भान असतं असे लोक वेगळे. त्याच्यामध्ये जे फारच फारच गुंतून पडणारे आहेत, जो अभिलाष भारे दडपे तयाचे सज्ञान म्हणती, आणि जो अभिलाषाच्या भाराने दडपून गेलेला आहे म्हणून प्रचंड कर्म करतो. कर्म तरी कशा करता करतो, खूप अभिलाष असल्यामुळं सर्व मार्गांनी जसं पाणी समुद्राला येऊन मिळतं तसं सर्व जेवढे रस्ते असतील तेवढ्या रस्त्यांनी आपल्या घरात संपत्ती यावी हा लोभ आहे म्हणून उदंड कर्म करतो. जो अभिलाष भारे दडपे तयाचे सज्ञान म्हणती, मग त्याला उद्घाटनाला बोलवतात. तोच सज्ञान त्याच्याकडून चार शब्द ऐकण्याची इच्छा धरतात. एक खूप चांगलं सुभाषित तुम्ही काका सांगितलं काय बरं, जो धनिक असतो त्याला अशा रीतीने बोलवलं जातं, अहो 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 भाग्यम काय असं असं काही. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरो निगाय, तयाचे नमस्कारिती पाय वडील म्हणून. ज्यांना आता काही आयुष्य राहिलेलं नाही, ज्यांचं आयुष्य धाकुटं होऊन गेलेलं आहे, पुष्कळ भोगून झालेलं आहे आणि फार थोडं ज्यांचं आयुष्य उरलेलं आहे, त्यांच्या अंगातलं सगळं बळ निघून गेलेलं आहे, प्रज्ञा निघून गेलेली आहे. बळ प्रज्ञा जिरो निजाय, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. 9 वाजले कसा वेळ गेला. त्यांचे पाय वडील म्हणून नमस्कार त्यांना केला जातो. केवळ वयामुळं वडील आहेत म्हणून नाहीतर ज्ञानेश्वर महाराजांची वडिलांची व्याख्या श्रुती स्मृतींचे अर्थ आपणची होऊनी मूर्त आचरोनी जगा देत वडील जे यांना वडील म्हणायचं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. श्रुती आणि स्मृती जे सांगतात तर ते आत्मसात करून त्याचं जे आचरण करतात आणि आचरून आपलं उदाहरण जगाला देतात ते वडील. त्याच्याऐवजी इथले वडील म्हणजे आपण जसे वडील आहोत. मुलं नमस्कार करतात तर पाठीवर आपण जसं थोपटतो. जवळजवळ बाळ बळीया वाढे, मला असं वाटतं की आता 4-5 ओव्या राहिल्यात पण संपू नये तर मी परत मागपासून सुरुवात करीन. तव तव भोजे नाचती कोडे, लहान मूल जसं जसं मोठं होतं बाळ बळिया वाढे तव तव भोजे नाचती कोडे, कौतुकाने नाच नाचतात, आनंद व्यक्त करतात। आयुष्य निमाले आतुलिएकडे ते ग्लानीची नाही, हा बाळ करतोय काय, त्याचं आयुष्य संपतंय तेवढ्या तेवढ्या वर्षांनी, वाढदिवस साजरे करतात तेवढ्या वर्षांनी, आणि काही हातात न मिळवता नुसता वाढतोय आणि आयुष्य याचं कमी होतंय, हे तो ग्लानीची नाही, याची खंत देखील नाही। जन्मलिया दिवस दिवसे हो लागे काळाचे ची ऐसे, जन्माला आल्यापासून प्रत्येक दिवसा गणिक तो काळाचं भक्ष होत पुढे चाललेला आहे। की वाढती करीती उल्हासे, पण त्यांचे वाढदिवस मोठ्या उल्हासाने साजरे करतात। उभवती गुडिया, गुढ्या उभारतात मुलांच्या वाढदिवसाकरता। ज्ञानेश्वर महाराज आपल्या सगळ्यांना बोलतायत, आपण सावध व्हावं जाग व्हावं म्हणून बोलतायत। अगा मरहा बोलू न साहती, घरात मृत्यूची चर्चा करू नका म्हणतात, मृत्यू हा शब्द घरात उच्चारू नका। मरहा बोलू न साहती आणि मेलिया तरी रडती, मेल्यावर रडतात आक्रंदन करतात, परी असं ते जात, पण जे जे आहे आत्ता आहे ते जाणार आहे, असं ते जात न गणिती गहिसपणे मूर्खपणाने, जे आहे ते जाणारच आहे असा विवेक मृत्यूच्या वेळेला करत नाहीत, मूर्खपणाने करत नाहीत असं म्हणतात। दर्दूर सापे गिळी जतू आहे उभा, साप आहे आणि सापाने बेडूक पकडलाय, उभा म्हणजे जवळपास अख्खा बेडूक सापाच्या तोंडात गेलेला आहे। दर्दूर सापे गिळी जतू आहे उभा, मागचे दोन पाय पोट, मान इथपर्यंत सापानी आत आत ओढत आणलेलीच आहे। कि तो मासिया वेटाळी जिभा, त्या बेडकाला आपण सापाच्या तोंडात गेलोय याचही भान नाहीये, त्या बेडकाच्या समोर माशा घोंगावतात आणि त्या माशा खाण्याची बेडकाला इच्छा झालीय, म्हणून बेडूक त्या माशांच्या समोर जीभ वेटाळतो आहे त्या माशा खाण्यासाठी, त्या तोंडात येऊन बसाव्यात आणि आपल्याला गिळून मिळाव्यात। आपण इथं मरतोय, अख्खा बेडूक सापाच्या तोंडात गेलाय, पत्ता नाही त्याला। तैसे प्राणी कवणिया लोभा वाढविती तृष्णा, आहा कटकटा, हाय हाय अरे अरे अस कटकटा, आहा कटकटा हे वोखटे, खरं म्हणजे हे वाईट आहे सगळं, मृत्यू लोकींचं ये मृत्यू लोकींचे उभराटे। इथ अर्जुना जरी अवचटे जन्मला सितू, अर्जुनाशी बोलतायत, आपण पहिल्यापासून पाहतोय हे जे श्लोक आहेत हे पर्सनलाइज आहेत, ज्ञानेश्वर महाराजांनी तशाच ओव्या लिहिल्यात। या ओव्या वाचून आपल्याला या श्लोकाचाही अर्थ नीट समजतोय, किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस तथा, एकीकडे स्तुती केली आहे, भक्त राजर्षी आहेस म्हणजे तुला काही अडचण नाही, हे एवढं लक्षात घे म्हणजे तुला काही अडचण नाही असा त्याचा अर्थ आहे। हे लक्षात न घेता राहशील तर इतरांसारखाच तू असशील। आहा कटकटा हे वोखटे, ये मृत्यू लोकींचे उफराटे, इथं अर्जुना जरी अवचटे जन्मला सितू, दैव वशात अचानक तू जन्माला आलेला आहेस हे खरं आहे, तरी झडझडून वहिला निघ, आता तुझं काम असं आहे की झडझडून बाहेर पड, वेगळा हो ये भक्तीचिये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निज धाम माझे। भक्ति करायला सुरुवात कर माझी, झड़ झड़ोनी वहिला निग, म्हणजे काय, अंग झाडून झडझडून। तुम्ही कधी पाण्यामध्ये शिरलेला घोडा जर पाहिला असेल, त्याच्या मानेवरचे केस भिजतात, तो बाहेर आल्यावर अशी मान हलव आणि सगळे केस उडून सगळं पाणी उडून टाकतो मानेवरचं, केसांवरचं झडझडून मोकळा होऊन जातो त्या पाण्यापासून। अंग झाडून वहिला निघ, वेगळा हो, ये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे। आणि ही भक्ती म्हणजे श्रीकृष्णाची थेट संगत अशी भक्ती इथं सांगितलेली आहे खरी, म्हणजे आधीच्या सगळ्या श्लोकांमध्ये। म्हणून पुढचा श्लोक आलेला आहे, मनमना भव मद भक्ता मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्त्वैवम आत्मान मत्परायणः। हा श्लोक मी आत्मनिवेदन भक्तीच्या करता म्हणून घेणार, तरी देखील मूळ झोक मात्र या श्लोकाचा श्रीकृष्ण असाच आहे, मन मना भव मत भक्ता। श्रीकृष्णाच्या ठिकाणी मन ठेव, म्हणजे मग श्रीकृष्णांच्या बोधाच्या ठिकाणी, देहाच्या ठिकाणी, गुणांच्या ठिकाणी, बोधाच्या ठिकाणी मत भक्ता, माझाच भक्त होऊन राहा। मद्याजी माझच पूजन वगैरे कर, माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्त्वैवम मलाच येऊन मिळशील युक्त होऊन आत्मानं मत्परायणः। इथं हा अध्याय देखील संपतो। याच्या पुढच्या चार पाच ओव्या मी निश्चितपणाने घेईन सगुणाच्या अंगानेच, आणि मग हा अचानक उद्भवलेला आणि आपल्या मूळ विषयामध्ये आत्ता नसलेला असा हा विषय संपेल। तसं जानेवारीच्या एक तारखेला पावसला जात असताना हे पुढचे श्लोक घ्यावेत असा विषय निघाला गाडीत। जरी विषयाला धरून नसलं तरी हे फार चांगलं भक्तियुक्त प्रकरण आहे म्हणून घ्यावं। तर आज एप्रिलची अशीच पहिली दुसरी तारीख आहे, म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च तीन महिने हा विषय चालला आपला अतिशय आनंददायी। अजून एखादं प्रवचन, मन मना भव मत भक्ता मद्याजी माम नमस्कुरु सगुणाच्या अंगाने आपण घेऊ। हरि ओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी स्वामी जी। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय।
परमहंस सद्गुरु
स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।
आज हा विषय संपवायचा म्हणून प्रवचन जवळपास 15 मिनिटं मी पुढं नेलं, त्यामुळं ज्यांना घाई आहे आणि नमस्काराकरता थांबायच्या ऐवजी आपल्या कामांसाठी म्हणून जायचं आहे त्यांनी नमस्कार मनोमन करून गेलं तरी चालेल, आणि ज्यांना थोडा बहुत वेळ आहे त्यांनी नमस्काराकरता थांबलं तरी चालेल। हरी
श्रीराम। काही निवेदन करतो। आज संध्याकाळचं केंद्र नेहमीप्रमाणे होईल। उद्या सकाळी गुरुपाडव्याचा विशेष कार्यक्रम ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळातर्फे गणेशपुरम येथे होणार आहे। कार्यक्रमाची वेळ 7 ते 9 आहे। त्यात सुरुवातीला आपण 7 ते 8 ध्यानाला बसणार आहोत। बुधवार संध्याकाळचं केंद्र रहाळकर राम मंदिर येथील ज्ञानेश्वरी प्रवचन नेहमीप्रमाणे होईल। गुरुवार सकाळचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे होईल, पण गुरुवारी संध्याकाळी केंद्राला सुट्टी आहे। शनिवारच्या केंद्राविषयी थोडं निवेदन करतो। या महिन्यात शनिवारची केंद्र स्थळ आणि वेळ